आकाशवाणी मुंबई। नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी विना रोकड उपचार योजना लवकरच देशभरात लागू करण्याची नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती। महाराष्ट्रात सुरू असलेले 78 रस्ते प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन। राज्यसभेत गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब। प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत नवीन खटले दाखल करून न घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर एडिशनचा समारोप। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार। आणि फिडे बुद्धिबळ स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत चिनी ग्रँडमास्टर डिंग लिरेनवर मात करत भारताच्या डी गुकेशची विश्वविजेतेपदाला गवसणी। रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकतील असं गडकरी म्हणाले।
इसमें जो व्हीकल इन्शुरन्स होगा उसमें 7 दिन तक का खर्चा या 1.5 लाख रुपये वो उनको तुरंत मिल जाएगा। मैं उनको और बताना चाहता हूँ उत्तर प्रदेश में ही इसकी शुरुआत हो रही है और अगले 3 महीने में ये पूरे देश में इस योजना की शुरुआत करेंगे।
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांसंदर्भात विविध सदस्यांनी प्रश्न विचारले। त्यावर बोलताना महाराष्ट्रात 78 प्रकल्प सुरू असून लवकरात लवकर ते पूर्ण करू असं आश्वासन गडकरी यांनी दिलं। अदानी लाचखोरी आणि अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याबरोबरच्या काँग्रेस नेत्यांच्या संबंधांवर झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यसभेचं कामकाज आज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। 2 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। गोंधळातच कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडून सुरू होता, तरीही गोंधळ सुरूच राहिला। जनता दलाचे खासदार HD देवेगौडा यांनी विरोधी पक्षानं दिलेल्या अविश्वास ठरावावर टीका केली। विरोधी पक्षांनी कामकाज सुरू राहण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं। राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला। सत्ताधारी सदस्य काँग्रेसवर विनाकारण आरोप करत असल्याचंही ते म्हणाले। त्यावर राज्यसभेतला गोंधळ अधिक वाढला आणि अखेर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य सागरिका घोष यांनी आज राज्यसभेत हक्कभंग ठराव मांडला। त्या म्हणाल्या की संसदेचं अधिवेशन विना अडथळा चालवण्याची जबाबदारी संसदीय कामकाज मंत्र्यांवर असते, त्याऐवजी त्यांनी विरोधी सदस्यांचा अपमान केला। त्यांची विधानं आक्षेपार्ह असून ती कामकाजातून काढून टाकावीत आणि रिजिजू यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली। प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत नवीन खटले दाखल करून घेतले जाऊ नयेत असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिला। तसंच या अंतर्गत प्रलंबित खटल्याप्रकरणी पुढील आदेशापर्यंत कोणतेही अंतिम आदेश देऊ नयेत असंही न्यायालयानं सांगितलं आहे। प्रार्थनास्थळ कायदा 1991 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 4 आठवड्यात उत्तर द्यावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं सांगितलं आहे। या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 नंतर कोणत्याही प्रार्थनास्थळामध्ये बदल करायला मनाई करण्यात आली आहे। दरम्यान हा कायदा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावण्याची मागणी करणारी हस्तक्षेप याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर एडिशनचा आज समारोप होत आहे। मुंबईत हॅकेथॉनचं आयोजन LN वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेनं केलं आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण, प्रतिमा विश्लेषण आणि समस्या या विषयांवरच्या स्पर्धांमध्ये 34 संघ सहभागी झाले होते। याबाबत केंद्रप्रमुख निलेश लेले यांनी सांगितलं।
इथे 33 टीम आल्या आहेत आणि 6 प्रॉब्लेम स्टेटमेंट वर ते काम करतायत। आता सेकंड राऊंड ऑफ जजिंग संपूर्ण झालंय आणि बऱ्याचशा टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे। ऑलमोस्ट 80% जास्त मार्क त्यांना मिळालेले आहेत, त्यामुळे आता खूप रंगत आलेली आहे आणि लवकरच 5:30 वाजता जेव्हा जजिंग सुरू होईल तेव्हा आपल्याला कळेल की विनर कोण राहतील।
पुण्यात हॅकॅथॉनचं आयोजन MIT कला डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठानं केलं होतं. नागपूरमध्ये GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हॅकॅथॉन आयोजित केलं होतं. त्यात सहभागी झालेल्या AICTE नवोन्मेष विभागाचा प्रादेशिक व्यवस्थापक मयूर बोरकर यानं सांगितलं,
140 पार्टिसिपंट आलेले आहेत आणि ते सगळे सॉफ्टवेअर याच्यावर काम करणार आहेत. इथे 36 तासाचं कोडिंग राऊंड होईल. त्याच्यानंतर आम्ही इथे 3 विनर डिक्लेअर करू. फर्स्ट इज लाईक की जसं कोणी एक विनर डिक्लेअर झाला तो विनर, आणि जर कोणाचे पॉईंट सारखे राहिले तर को विनर, अँड दॅट इज लास्ट इज नो विनर जर आता आमचे क्रायटेरिया फुलफिल नाही झाले तर.
थोड्याच वेळात निकाल जाहीर होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर, स्पॉटीफाय या ॲपवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी आज झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार झाले. नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबोजमद भागात केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली. या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून परिसरात गोळीबार आणि शोधमोहीम अजूनही सुरू आहे. फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याने त्याचा प्रतिस्पर्धी चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याचा या 14व्या फेरीअखेर पराभव केला. या अंतिम सामन्याच्या पहिल्या 13 फेऱ्या बरोबरीत सुटल्या होत्या. या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुकेशचं अभिनंदन केलं. या यशामुळे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारत एक शक्तिकेंद्र म्हणून उदयाला आला आहे, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशाच्या किरकोळ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात घसरून 5.48% आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर 6.2% इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार शहरी भागात हा दर 4.83% तर ग्रामीण भागात तो 5.95% इतका आहे. जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य एक्स्पो 2024 उद्घाटन आज उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या हस्ते झालं. ही आयुर्वेद परिषद जगभरातल्या तज्ज्ञ संशोधक आणि अभ्यासकांना एकत्र आणून प्राचीन उपचार परंपरा आणि आरोग्यसेवा उद्योगातल्या अत्याधुनिक नवकल्पनांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीनं महत्वाची ठरेल असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशातल्या संगमनगरी इथं भेट देणार आहेत. तसंच 13 जानेवारी 2025 सुरू होणाऱ्या महाकुंभ सोहळ्याचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत. यावेळी 7,000 कोटींच्या महाकुंभ प्रकल्पाचं उद्घाटनही प्रधानमंत्री करतील. यात 10 उड्डाणपूल, घाट आणि नदीकाठच्या रस्त्यांचा समावेश आहे. भारद्वाज आश्रम कॉरिडॉर, श्रींगवेरपूर धाम कॉरिडॉर, अक्षव्यत कॉरिडॉर, हनुमान मंदिर कॉरिडॉर यांचंही उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोकराज सिगदेल यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोन्ही देशांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी विना रोकड उपचार योजना लवकरच देशभरात लागू करण्याची नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. महाराष्ट्रात सुरू असलेले 78 रस्ते प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन. राज्यसभेत गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत नवीन खटले दाखल करून न घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 सॉफ्टवेअर एडिशनचा समारोप. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार आणि फिडे बुद्धिबळ स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत चीनी ग्रँडमास्टर डिंग लिरेनवर मात करत भारताच्या डी गुकेशची विश्वविजेते पदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.